करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो श्रीमहादेव शंभो श्रीमहादेव शंभो श्री